आकाशवाणी प्राची गावस्कर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन. आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्ण महोत्सवी सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहण्यासाठी 3 दिवसांच्या अधिकृत दौऱ्यावर आज सकाळी रवाना होत आहेत. पंतप्रधानांनी यापूर्वी 2015 सेशेल्सला भेट दिली होती. या सोहळ्यात भारतीय संरक्षण दलाचं एक पथक आणि नौदलाची 2 जहाजही सहभागी होणार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सचे राष्ट्राध्यक्ष डॉ पॅट्रिक हार्मनी यांच्याशी द्विपक्षीय सहकार्याच्या विविध मुद्द्यांवर चर्चा करतील. भारताला 2029 नशामुक्त करण्याचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठीचा सविस्तर कृती आराखडा काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मांडला. ते काल नवी दिल्लीत नॉर्को समन्वय केंद्राच्या 10व्या बैठकीला संबोधित करत होते. विविध संबंधित घटकांशी सखोल चर्चा करून तयार केलेल्या अंमली पदार्थ नियंत्रण दृष्टिकोन दस्तावेज 2026-2029 अनावरणही त्यांनी यावेळी केलं. अंमली पदार्थांचा विळखा हा राष्ट्रीय सुरक्षा, सामाजिक स्थैर्य, आर्थिक हितसंबंध आणि तरुण पिढी तसंच देशाच्या भविष्यासाठी धोकादायक असल्याचं शहा यांनी यावेळी नमूद केलं. गेल्या 12 वर्षात 1,18,00,000 किलोग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले आहेत. ही आकडेवारी अंमली पदार्थांच्या तस्करीविरुद्ध सरकारची मोहीम सातत्यानं प्रगती करत असल्याचं दर्शवत आहे असं शहा यावेळी म्हणाले. अंमली पदार्थांच्या व्यसनाचं आव्हान साऱ्या जगाला भेडसावत असून या समस्येविरुद्ध एकत्रित लढा देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. गृहमंत्र्यांनी या बैठकीत अंमली पदार्थ विल्हेवाट पंधरवडा या उपक्रमाचा आरंभही केला. या अंतर्गत जप्त केलेल्या 2,09,500 किलोग्रॅमहून अधिक अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात येणार आहे. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा प्रारंभ आज गुजरातमध्ये गांधीनगर इथं केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. अमित शाह गुजरातच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर असून विविध कार्यक्रमांना हजर राहणार आहेत. अमूल, इफको आणि नाबार्ड यासारख्या 8 प्रमुख सहकारी संस्थांच्या सहकार्यानं ही शून्य दलाली तत्वावर चालणारी टॅक्सी सेवा विकसित करण्यात आली आहे. गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये प्राथमिक तत्वावर तिची सुरुवात करण्यात आली होती. आतापर्यंत या प्लॅटफॉर्मवर केवळ गुजरातमध्येच 1,50,000 अधिक चालक आणि 7,00,000 ग्राहकांची नोंदणी झाली आहे. दररोज 3,500 अधिक फेऱ्या पूर्ण केल्या जात आहेत. आता ही सेवा अहमदाबाद, सुरत आणि वडोदरासह 14 प्रमुख शहरांमध्ये सुरु करण्यात येणार असून 1 महिन्याच्या आत संपूर्ण राज्यात विस्तारित करण्याचं उद्दिष्ट आहे. जगातल्या पहिल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेवर आधारित हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन काल कल्पकम इथं भारताच्या अणुऊर्जा विभागाचे सचिव अजितकुमार मोहंती यांच्या हस्ते झालं. कल्पकम इथल्या इंदिरा गांधी सेंटर फॉर अॅटॉमिक रिसर्चमध्ये हा प्रकल्प उभारण्यात आला आहे. मुंबईतल्या भाभा अणुऊर्जा संशोधन केंद्रानं स्वदेशी तंत्रज्ञानानं विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल प्रक्रियेद्वारे अणुऊर्जेचा वापर करून हायड्रोजन निर्मितीची पडताळणी करण्यासाठी हा प्रकल्प एक तंत्रज्ञान प्रात्यक्षिक म्हणून उभारण्यात आला आहे. अणुप्रक्रिया उष्णतेचा हायड्रोजन निर्मितीशी केलेला यशस्वी मेळ ही महत्वपूर्ण तांत्रिक प्रगती असून यामुळे प्रगत अणु रिएक्टर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर कार्बनमुक्त हायड्रोजन निर्मितीचा आशादायक मार्ग खुला झाला आहे असं यावेळी मोहंती यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. व्हेनेझुएलामध्ये 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 पोहोचली आहे तर यात सुमारे 3,300 लोक जखमी झाले आहेत. बचाव कार्य युद्धपातळीवर सुरु असून व्हेनेझुएलाचे हंगामी राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज यांनी आणीबाणी जाहीर केली आहे. दरम्यान व्हेनेझुएला मदत करण्यासाठी भारतानं ऑपरेशन अमिस्ताची घोषणा केली आहे. या मोहिमेअंतर्गत भारतीय वायुसेनेची 2 CC-17 विमानं काल व्हेनेझुएलाकडे रवाना झाली. यात 41 सदस्यांचं बचाव पथक आणि 35 टनांहून अधिक मदत साहित्य, औषधं आणि वैद्यकीय उपकरणांचा समावेश आहे. मृतांच्या कुटुंबियांप्रती भारतानं शोक व्यक्त केला असून व्हेनेझुएला सरकारच्या आणि जनतेच्या पाठीशी भारत खंबीरपणे उभा असल्याचं म्हटलं आहे. भारत आणि ब्रिटन यांच्यातल्या सर्वसमावेशक आर्थिक आणि व्यापार करारामुळे दोन्ही देशातील संबंध एका महत्वपूर्ण टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. लंडनमध्ये आयोजित व्यावसायिक अधिवेशनात ते काल बोलत होते. या व्यापार करारामुळे विकासाची नवी क्षितिजं खुली होत असून दोन्ही देशांमधील उद्योगांना परस्पर सहकार्य अधिक दृढ करण्याचं, नाविन्यपूर्ण उपक्रमांना गती देण्याचं आणि अधिक गुंतवणूक करण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलं. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये काल एका मालवाहू जहाजावर इराणनं केलेल्या ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेनंही इराणवर हल्ले केले आहेत. व्हाईट हाऊसमध्ये पत्रकारांशी बोलताना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणनं युद्धविराम कराराचं उल्लंघन केल्यास त्याचे काय परिणाम होतील हे लवकरच समजेल असं म्हटल्यानंतर काही वेळातच हे हल्ले झाले. दरम्यान दोन्ही देशांमध्ये वाद कमी करणारं शिष्टमंडळ स्थापन करण्याचा निर्णय अमेरिका आणि इराणनं घेतला असून यात इराणच्या रिव्होल्युशनरी गार्ड आणि अमेरिकेच्या लष्कराच्या सेंट्रल कमांड या पथकातले अधिकारी असतील अशी माहिती अमेरिकेचे उपाध्यक्ष जे डी व्हान्स यांनी दिली आहे. नवी दिल्ली इथं उद्यापासून 2 दिवसीय राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. ग्रामीण विकास मंत्री शिवराजसिंह चौहान यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिषदेत सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचे ग्रामीण विकास मंत्री, वरिष्ठ सरकारी अधिकारी आणि तज्ज्ञ सहभागी होणार आहेत. यात सर्वसमावेशक ग्रामीण विकासावर चर्चा, प्रमुख योजनांचा आढावा आणि ग्रामीण भारताच्या विकासाचा भविष्यातील आराखडा तयार करण्यावर भर देण्यात येणार आहे. फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गट एकमध्ये काल झालेल्या सामन्यात फ्रान्सनं नॉर्वेचा 4-1 असा पराभव केला तर याच गटात सेनेगलनं इराकचा 5-0 असा पराभव केला. दरम्यान इक्वाडोर, आयव्हरी कोस्ट, नेदरलँड आणि तुर्की यांनी या स्पर्धेत आपापले सामने जिंकले आहेत. आयर्लंडमध्ये बेलफास्ट इथं काल झालेल्या पुरुषांच्या T20 क्रिकेट सामन्यात आयर्लंडनं भारताचा 34 धावांनी पराभव केला. आयर्लंडचा भारतावर कोणत्याही प्रकारच्या क्रिकेटमध्ये हा पहिलाच विजय आहे. प्रथम फलंदाजी करताना आयर्लंडनं निर्धारित 20 षटकात 9 बाद 182 धावा केल्या तर भारताचा डाव 18 शतकं आणि 5 चेंडूत 148 धावांमध्ये आटोपला. 28 धावात 3 बळी घेणारा मॅथ्यू हॉलॉर्ड सामनावीर ठरला. या मालिकेतला दुसरा आणि अंतिम सामना उद्या खेळला जाणार आहे. लंडन इथं काल झालेल्या FIH पुरुष प्रो लीग हॉकी सामन्यात भारतानं पाकिस्तानचा 7-1 असा धुव्वा उडवला. पाकिस्तानला सुरुवातीला आघाडी मिळाल्यानंतर भारतानं 7 वेगवेगळ्या खेळाडूंच्या गोलसह शानदार पुनरागमन केलं. आता उद्या भारताचा सामना इंग्लंडशी होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी सेशेल्सच्या राष्ट्रीय दिनाच्या सुवर्णमहोत्सवी सोहळ्याला उपस्थित राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून नशामुक्त भारतासाठी सविस्तर कृती आराखडा सादर. सहकारी तत्वावर आधारित देशातल्या पहिल्या टॅक्सी सेवेचा म्हणजेच भारत टॅक्सीचा आज गांधीनगर इथं केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते प्रारंभ. कल्पकम इथं हायड्रोजन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन आणि व्हेनेझुएलामध्ये झालेल्या 2 शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या 920 भारताकडून मदतीसाठी बचाव पथक आणि साहित्य रवाना. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.